तो गोरा गोरा माणूस लाल भडक झाला आणि तो इतका चिडला. डेस्टिनेशनच्या बद्दल विचार करून या माणसाने जस्ट फोकस ऑन द जर्नी राईट नाव. कुठे ना कुठेतरी मला असं वाटायचं की मग का मोठ्या समुद्रात कोणीतरी बनून राहायचं, त्याच्यापेक्षा आपला एक छोटं पॉन्ड आहे त्याच्यामध्ये आपण शार्क म्हणून आलेलं बरं. नॅशनल अवॉर्ड मिळावा म्हणून मी फिल्म केली नव्हती. 10 दिन की मेहनत, 15 दिन की मेहनत और जिंदगी भर की कमाई. कमी पैशात बनवायची आणि जास्त आउटपुट कमवायचा.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोस्टम मनोरंजन या आपल्या हॉट अँड हॅपनिंग पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सो टुडे इन फ्रंट ऑफ मी इज सिटिंग अ मॅन. मराठी एंटरटेनमेंटला डिसरप्ट करणारा माणूस माझ्या समोर बसलेला आहे आणि त्यांनी त्याच्या कामातून कितीही डिसरप्शन केलेलं असलं तरीही वैयक्तिकरित्या तो फारच साधा आणि सरळ आहे असं दिसतो. हाय अक्षय, हाऊ आर यू?
आय एम व्हेरी व्हेरी फाईन, डुईंग व्हेरी वेल. अमरापूरकर इंटरव्ह्यूइंग बर्दापूरकर फॉर समथिंग दॅट इज कॉल्ड एज डिस्ट्रप्टकर.
मी तुला सांगू का, मला तुझ्या बाबतीतली ही एक गोष्ट खूप आवडते कारण आपल्याकडे ना आडनावं लोकांना फार हौस असते की असे छोटे करून वापरायचे वगैरे वगैरे, बट यू हॅव केप्ट युअर नेम अक्षय विलास बर्दापूरकर असं तो पूर्ण नाव घेतो. सो दॅट्स अ व्हेरी ऑसम थिंग.
लहानपणी त्रास व्हायचा त्याचा कारण सगळेच असे वेगळे आडनावांचे असायचे, म्हणजे छोटे आडनाव आणि टिपिकली काही नॉर्थ इंडियन आडनाव असे असतात ना, भारदस्त शर्मा वर्मा टाईप आणि आपले एक बर्दापूरकर असं. सो ते थोडासा प्रॉब्लेम व्हायचा त्यावेळेला. आणि अर्थात पासपोर्टचा फॉर्म किंवा कोणत्याही फॉर्म मध्ये
जागाच पुरत नाही. आय टोटली आयडेंटिफाय विथ दिस.
सो त्यावेळेला जरा त्रास व्हायचा पण इव्हेंच्युअली वी रिअलाइज की आपली ओळख आपलं आडनाव सुद्धा असतं आणि अक्षय हे नाव अनेक लोकांचं आहे
बरोबर,
पण बर्दापूरकर यांना फारच बोटावरती मोजणे एवढे लोकांचं आहे. सो दॅट ऑल्सो बिकम्स युअर ब्रँड. मला जिथे जातो तिथे मी फक्त ब्रँडच्याच बद्दल विचार करतो. सो या, दॅट्स हाउ व्हॉट इट इज.
वंडरफुल यार, आपण 2 वर्षांपूर्वी आपण बोललो होतो अक्षय, खूप गप्पा मारला होता आपण.
करेक्ट.
त्यावेळेला तू प्लॅनेट मराठी सुरू करायच्या प्रक्रियेत होता.
करेक्ट.
राईट. सो तुझ्या डोक्यात अशा भरपूर आयडियाज होत्या, हे असं करायचंय तसं करायचं तसं करायचंय आणि आता आपण बोलतोय. सो प्लॅनेट मराठीला 1 वर्ष होऊन गेलंय राईट, आणि हाऊ, टेल अस दिस जर्नी यार, इट्स बीन सो एक्साइटिंग.
पण तू मान्य करतेस की नाही, मी त्यावेळेला जे जे बोललो ते मी केलेलं आहे कम्प्लीट.
येस. आणि त्यावेळेला तू अजूनही खूप गोष्टी बोलला होतास ज्या अजून करायच्या आहेत, ज्या करशीलच तू डेफिनेटली.
एक तुझ्या बरोबर काम करायचं ते फक्त सोडल्यास बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ऑलमोस्ट.
आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट दॅट, पण ठीक आहे बोल.
सो ते जर्नी सी अगेन, एंटरप्रेनर्स लाईफ स्टार्टअप लाईफ जी असते ती काही सोपी नसते आणि हे फार क्लिशेड डायलॉग असला तरी सुद्धा खरं आहे ते. इट इज नॉट अ सिम्पल फीट that what we have kind of achieved. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला सुरू केलं होतं त्यावेळेला मी एकटा होतो, माझ्याबरोबर अजून 2 जण नंतर जॉईन झाले. असं करत 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 आज फ्रॉम दॅट टू अबाउट 60 एम्प्लॉईज टुडे विथ अबाउट 10,000 square feet ऑफ वर्किंग स्पेस विथ आर ओन टेक्नॉलॉजी बिंग डेव्हलप. त्यावेळेला टेक्नॉलॉजी ही नव्हती. ज्यावेळेला मी तुझ्याशी बोललो होतो त्यावेळेला आम्ही हे करू, आम्ही ते करू आणि आमचे हे फीचर्स असणार आहेत आणि आम्ही असा कॉन्टेंट बघू अशाबद्दल बोललो होतो. माझ्या मते जर्नी जरी सोपी नसली तरी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि खूपच प्रेरणादायी आणि खूपच लर्निंग्स मिळालेले आहेत, एस्पेशली व्हॉट नॉट टू डू च्या ज्या तुम्हाला नाही मिळत आणि व्हॉट शुड बी डन हे काही कामावरनं आम्हाला जाणवलं. सो त्या बाबतीत मी बोलीनच पुढे तुझ्या बरोबर. पण द जर्नी हॅज जस्ट बिगन. म्हणजे मी नेहमी म्हणतो की डेस्टिनेशनच्या बद्दल विचार करून या माणसाने जस्ट फोकस ऑन द जर्नी राईट नाव, नाहीतर मग तुम्हाला यु नो यू कांट इवन एन्जॉय दॅट पार्ट. म्हणून मला जर सक्सेस बद्दल जर कोणी विचारलं तर तू एवढा सक्सेस मिळवला, मी म्हणतो नाही. सक्सेस ही फार छोटा शब्द असून मोठं मिनिंग आहे त्याला. आय डोंट थिंक मी ह्याला ह्या स्टेजला सक्सेसफुल म्हणेन.
करेक्ट.
अर्थात ज्यावेळेला नॅशनल अवॉर्ड मिळाला त्यावेळेला लोक म्हणाले, त्यावेळेला मी फार हमली आणि ग्रेसफुली एक्सेप्ट केलं. पण अगेन नॅशनल अवॉर्ड मिळावा म्हणून मी फिल्म केली नव्हती, ते माझ्या नशिबात होतं, ते डायरेक्टरच्या मेहनतीमुळे मिळाली. सो अशा अनेक अचीवमेंट्समध्ये अनेक फटकेही खाल्ले, काही प्रोजेक्ट वेड्यासारखे आपटले. आणि काही प्रोजेक्ट रानबाजार सारखे छप्पर फाड त्यांनी नाव मिळवून दिलं आणि पैसा मिळवून दिला. सो यु नो कभी खुशी कभी गम बट वी आर हियर टुडे सिमेंटेड व्हेरी वेल इन इन दिस इंडस्ट्री. द बेस्ट पार्ट आणि द वन थिंग दॅट आय विल टेल अँड प्रॉब्ली आय विल स्टॉप इज व्हॉट वी हॅव डन इज रीमा की आम्हाला या स्पेसमध्ये नाव क्रिएट करायचं होतं. मराठीत कोणीच नव्हतं. फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज मिळाला होता आणि त्याला किती तुम्ही चांगलं ग्रॅब करू शकता. आणि ग्रॅब नुसतं ग्रॅब नाही तर यू ऑल्सो हॅव टू एन्शुअर की तुम्ही या स्पेसमध्ये भक्कम तुमचा पाय काय म्हणतात त्याला रोवून ठेवणं. अदरवाइज कॉम्पिटिशन कॅन जस्ट कम इन अँड यु नो आय एम सराउंडेड मायसेल्फ विथ द जायंट्स.
येस.
आणि त्यांच्या समोर आपल्याला आपलं अस्तित्व राहून ठेवणं हा टास्क आहे. अर्थात मला भीती नाही त्याची कारण कॉन्टेंट स्पीक्स फॉर इट सेल्फ.
बरोबर बरोबर.
सो आर 100% फोकस इज ऑन कॉन्टेंट.
राईट. आय रिमेंबर ज्या वेळेला आपण लास्ट टाइम बोललो होतो मी जस्ट तुला आठवण करून देते त्यावेळेला तू म्हणाला होतास की अरे का आपण या इंटरनॅशनल कंपनीजच्या मागे जायचं की आमचं मराठी कॉन्टेंट तुम्ही दाखवा. आपल्याला एक हक्काचं आपलं हे पाहिजे.
बरोबर.
पण अक्षय माझी कंप्लेंट आहे यार या बाबतीत की त्यावेळेला असं वाटलं होतं की वाव ना आता ज्यांना हे मिळत नाही प्लॅटफॉर्म त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल. पण अभि देखो तो असं लग रहा है की जे एस्टॅब्लिश्ड आहेत त्यांनाच घेऊन तुम्ही काम करता.
मान्य आहे. खरी गोष्ट आहे ती आणि त्याच्यात काहीच नो टू थिंग्स अबाउट इट. पण आम्ही बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न केलाय. नॉट फुल्ली. अशी पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला धमाका करावा लागतो आणि मी एकच वर्ष वी आर जस्ट 1.4 months ओल्ड. 31 ऑगस्ट 2021 सुरू केली आणि वी आर नाव इन नोव्हेंबर सो इट्स टेक्निकली 1.4 years. आणि ज्या वेळेला तुम्हाला मार्केटमध्ये जातो तुम्ही देर आर सर लॉट ऑफ थिंग्स ज्यात मॅटर करतात तुम्हाला आयबॉल्स मिळवण्यासाठी.
बरोबर.
आणि त्यापैकी एक सगळ्यात मोठा फॅक्टर मॅटर करणारा जो असतो तो एस्टॅब्लिश्ड आर्टिस्टचा किंवा एस्टॅब्लिश्ड डिरेक्टरचा. आणि सुरुवातीचा जो कॉन्टेंट आमच्या कॉन्टेंट टीमनी जो घ्यायला सुरुवात केली होती दॅट वॉज प्रायमरीली मेंट टू बी एक्झिक्युटेड बाय द नोन फेसेस.
ओके.
मी माझा इंटरव्ह्यू तुझ्या बरोबर मला चांगला आठवतो आणि त्याच्यामध्ये मी म्हणालो होतो की मला नवीन कलाकारांबरोबर आणि नवीन डिरेक्टर्स बरोबर काम करण्यात माझा वैयक्तिक इंटरेस्ट खूप आहे.
करेक्ट.
मी जर 10 products आतापर्यंत बाहेर आलेले तर त्यापैकी मी म्हणतो की 6 to 7 कदाचित मोठ्या नावांचे आहेत पण 3 जे आत्ता सुरू केलेलं करिअर आहे त्यांच्या बरोबरच. सो आय ट्राय टू मेंटेन दॅट बॅलन्स बट आय विल टेक दॅट ॲज वन ऑफ द सजेशन्स अँड ऑल्सो सिन्स यू रिमाइंडेड मी की आपल्याला नवीन लोकांबरोबर काम करायचंय. मी काल का परवाच माझ्या एक मीटिंगमध्ये मी म्हणालो की ट्राय अँड फाइंड आउट द पीपल हू आर रिअली कीन ऑन वर्किंग विथ अस द यंग वन्स. आणि अजून एक सांगायचं आहे मला की हा संदेश पण आहे ऐकणाऱ्यांना की माझ्याकडे सुद्धा लोक आलेले नाही आहेत पाहिजे तेवढे.
ओके.
आयदर वन द फिअर ऑफ द फॅक्ट दॅट आपण क्वालिफाय करू का. नंबर टू ज्या वेळेला आम्ही कमिशन करतो प्रोजेक्ट त्यावेळेला 50 lakh, 60 lakh, 1 crore हे तुम्हाला टाकावे लागतात मग आपण देत असतो.
बरोबर.
तर ती एक भीती आहे का लोकांना की तुम्ही ते पैसे जनरेट करू शकतात का आणि जर करू शकलात तर तुम्हाला परत मिळतील का. ही एक भीती आहे का. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला जनरेशन ह्या आत्ताचं जनरेशन आहे ना त्यांना सगळ्याच गोष्टीत इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन लागतं.
ट्रू.
आणि जे कदाचित युट्यूब त्यांना प्रोव्हाइड करतं सेल्फी शूट व्हिडिओ शूट केले शॉर्ट व्हिडिओ शूट केले आणि टाकले आणि मग ती जी त्यांच्या अवतीभोवती हवा होते त्याच्यातच ते कुठेतरी मेस्मराइज होऊन जातात आणि त्यांना असं वाटतं त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे.
बरोबर.
सो आय वॉन्ट टू टेल यू and the people who are listening that this is not a simple platform ki tumhi the amche technical specifications sudha khup high quality chet tyamule tumhala tya quality madhe cinema kiwa web show kiwa kahi banvayche te tya quality madhe banava lagta. It is not meant for youtube. Ani youtube varthi stakaycha asta tar mi youtube channel open kela asta.
Right.
So he factors sudha ahet. In fact ajun ek goshta sangaychi ki mi ek short film festival नॉट फेस्टिवल आय कॉल्ड इट अ शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन. आणि शॉर्ट फिल्म मध्ये मी काही रेस्ट्रिक्शन्स ठेवले नव्हते. तुम्ही जसं शूट केलंय मोबाईल तो मोबाईल तेही चालेल मला. साधारण महाराष्ट्राची एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये एवढे लोक, एवढी मुलं मुली इंडस्ट्रीत येऊ पाहतात. माझ्याकडे 1600 वगैरे एंट्री झाल्या फक्त. आम्ही नाही पोहोचू शकलो का, असू शकतं, आम्ही नाही असतो कदाचित, पण वर्ड ऑफ माउथ मध्ये सुद्धा 1600 फक्त. हे का झालं? आम्ही माझ्या टीमला मी सांगितलेलं तुम्ही वर फाइंड आउट करा आणि हे तुम्ही बरं. त्याच्यात फर्स्ट प्राइस किती होती? 5 लाख रुपये.
ओह, दॅट्स अ बिग अमाऊंट.
5 लाख, 3 लाख, 2 लाख, 1 लाख अशा प्रकारचं होतं. झाले, आले, त्याच्यातले एक सिलेक्ट झाले, त्यांना मिळाले आणि उरलेलं कॉन्टेंट आम्ही ओटीटी. बरं, नुसतंच तेवढं नसतं ना, तुम्हाला ओटीटी, तुम्हाला तुमचा कॉन्टेंट कोणीतरी बघावा, राईट? मग तुम्हाला एक हक्काचा प्लॅटफॉर्म सुद्धा मिळाला.
सो
मग तेही मिळालं, पैसेही मिळाले, सिलेक्शन झालं, तुमचा सत्कार केला गेला, ट्रॉफी दिली गेली, एवढं सगळं करून मे बी फर्स्ट इयर आहे. सी प्रॉबली वी ऑल थिंकिंग इट, असं असतं ना की आपले प्रेडिसेसर जे असतात त्यांनी 10 वर्ष केल्यानंतर आपण 11व्या वर्षी जेव्हा येतो त्यावेळेला आपल्या लोकांना आणि आपल्याला वाटतं की अरे बापरे हे तर किती मोठे झाले, बट दे डोंट रिअलाइज की त्यांनी 10 वर्ष टाकली आहेत. सो मला, माझ्याकडनं, माझ्या टेक्नॉलॉजीकडनं, माझ्या कॉन्टेंटकडनं, माझ्या परफॉर्मन्स ग्रुप्सकडनं जर ही अपेक्षा असेल की जर मी नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार, सोनी लिव्ह आणि असं काहीतरी बनावं इन 1 इयर, आय वुड लव्ह टू डू दॅट. अँड माझ्या नशिबात असेल तर ते होईल सुद्धा. पण 1 वर्ष इज टू अर्ली टू डिटरमाइन जज अँड टू इव्हन नो क्वेश्चन.
ओके, ऑन अ लाइटर नोट आता अक्षय, मला सांग यार, आमच्या आवडत्या हिरोईन्स आहेत त्यांना तू प्रोड्युसर्स बनवतोयस, म्हणजे का? त्या हिरोईन्स आहेत त्या उगीच त्या प्रोड्युसर प्रोडक्शनच्या टेन्शननी त्यांना व्रिंकल्स वगैरे यायला लागले तर कसं व्हायचं?
नुसतंच प्रोड्युसर्स बनवत नाहीये, पार्टनर बनतोय मी त्यांचा, असं झालेलं आहे.
ओके, ग्रेट.
कारण मुलींना बिझनेस येत नाही असं नाहीये, मुलींना बिझनेस येत असतो, पण त्या कितपत डेडिकेटेड आणि बिझनेस ओव्हरऑलच बिझनेस सगळ्यांना येतो असं मत नाहीये, म्हणजे सगळ्यांनाच येतो असा यायलाच हवा असं काही नसतं.
बरोबर.
सो ज्यांच्या बरोबर मी आता डील करतोय त्यांचा फोकस ऍक्टिंग आहे, त्यांचा एक मोठा ब्रँड इमेज आहे, वलय आहे, पण त्यांना गायडन्सची गरज आहे. गायडन्स म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांना बॅकएंडची गरज आहे, काय करावं काय नाही, फायनान्स, दिस दॅट. तर त्या मैत्रिणी आहेत, तर त्यांना मदत करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि आय एम होपिंग की सुरुवात केलेली आहे. जर काय होऊ शकलं तर अजून आनंद आहे, त्या आंतरप्रनर्स अजून क्रिएट होतील ना मराठी.
ऑफकोर्स, आणि आवश्यक आहे.
येस,
मला सांग, हे सगळं करणारा जो माणूस आहे, म्हणजे आता तू सगळं बोलतोयस की तू हे केलंस ते केलंस ते केलं, त्याच्या मागच्या आम्हाला सांग ना की म्हणजे तू आधीपासूनच असा होतास का की मला असं काहीतरी मेजर करायचंय, की मला हे मराठीच हे करायचंय का, तू आधी दुसरं काहीतरी करत होतास?
नाही, माझी सुरुवात तर इव्हेंट मॅनेजमेंटनी झाली, आर्टिस्ट मॅनेजमेंट झाली. तर तुला आठवत असेल तर मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण मी सांगितलं होतं की कुठे ना कुठेतरी लीडरशिप किडा हा अंगात वळवळतच होता आणि तो काय मी नाही आणला, तो कदाचित बाय बर्थ आहे, वडिलांकडनं, बाबांकडनं आलाय का, माझे आजोबा फ्रीडम फायटर होते त्यांच्याकडनं आलाय, मला माहित नाही. पण काहीतरी स्वतःच करायचं हे तर डेवन पासूनच अगदी ठरवलं होतं, कारण कोणाच्या अंडर काम करणं तर शक्य नाही. आयदर तो तरी सोडून जाईल किंवा मी तरी सोडून जाईल, हे आपला टेम्परामेंट आपल्याला माहित असतो. सुरुवात तशी झाली होती आणि एक्सपोजर होतं कुठे ना कुठेतरी. मी ऍस्ट्रॉलॉजी मध्ये बिलीव्ह करतो आणि मला असं वाटतं की माझे ग्रह सुद्धा त्याच दिशेने मला या इंडस्ट्रीकडे खेचत घेऊन आले. त्यानंतर कुठे ना कुठेतरी मला असं वाटायचं की मग का मोठ्या समुद्रात कोणीतरी बनून राहायचं, त्याच्यापेक्षा आपला एक छोटं पॉन्ड आहे त्याच्यामध्ये आपण शार्क बनून आलेलं बरं. पण हे बोलणं सोपं, हे करणं अवघड असतं. डिटर्मिनेशन अँड ग्रिट हा माझा आणि चॅलेंजेस. आय डोंट टेक यु नो नो व्हेरी
इझिली.
मला नाही म्हटलं की खूप पेन होतो, राग येतो आणि नाही करू शकत असं म्हटलं की मी ते जास्त करायला जातो. पैसे मराठी इंडस्ट्रीत आणू शकत नाही की पैसे मराठी इंडस्ट्रीत नाही आहेत हे म्हटलं की अजून राग येतो. सो आय डिसाइडेड दॅट आय विल डू समथिंग अगेन. असे अनेक मुलं किंवा मुली विचार करत असतील, त्यांना मिळत नसेल यश अशा प्रकारचं, जे मी अभूतपूर्व यश मी म्हणेन याला सो फार, आणि ह्याला कंटिन्यू ठेवायचं. पण रिमा, एक लक्षात ठेव की अफाट चॅलेंजेस येतात ह्याच्यामध्ये. आय वॉन्ट टू डू हेल लॉट ऑफ वर्क विथ अ हेल लॉट ऑफ पीपल, पण आज माझे स्वतःचे हात इतके बांधले गेलेले आहेत, यु नो देर आर सो मेनी थिंग्स दॅट आय वॉन्ट टू डू, बट जस्ट बिकॉज यु नो यू काइंड ऑफ युअर ग्रोईंग कंपनी अँड यू नीड मोर फंड्स अँड यु नो यू नीड मोर सपोर्ट, जोपर्यंत ते येत नाही, म्हणजे कधी कधी असं वाईट वाटतं की इंटरनॅशनल ओटीटीजना पैसा आहे पण ते जस्टिस करत नाहीत इन टर्म्स ऑफ द कॉन्टेंट. आणि आपल्याकडे कॉन्टेंट खूप आहे, मेहनत करणारे खूप लोक आहेत आणि आपल्याला त्यांच्या एवढा आपल्याकडे पैसा नाही. अर्थात अगेन नॉट टू बी जज्ड इन वन इयर बट आय एम व्हेरी कॉन्फिडेंट दॅट यु नो वी विल बी एबल टू कंटिन्यू विथ द सेम वर्क व्हॉट दॅट वी स्टार्टेड.
राईट राईट. पण अक्षय अगेन कमिंग बॅक ऑन द लाइटर नोट, मला सांग की ज्या वेळेला तुझ्यामध्ये तू म्हणतोय की आधीपासूनच लिडरशिप क्वालिटीज होत्या, कोणा कडे काम करायचं नाही हे पक्क होतं
वगैरे.
सो आमचा एक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे किस्सा असा की. एखादा असा गमतीशीर किस्सा सांग ना की जो आजही आठवला की तो पोट धरून हसतोस.
सिन्स द टाइम मी ओटीटी सुरू केलंय,
ओटीटी सुरू केलंय किंवा इन युअर त्याच्या आधीच्या तुझ्या करिअर मध्ये किंवा शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना.
बापरे खूप किस्से असतील.
एक ऐसा की जो कभी भी याद आता है तो मतलब मुस्कान आती ही आती है चेहरे पे.
सी ओटीटी मध्ये मुस्कान येण्याचे कारण अनेक आहेत आणि त्यापैकी एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे पुष्कर श्रोत्री
आहे. ओके.
आणि तुला माहिती आहे पुष्कर कसा आहे.
राईट.
सो इतके एक्सपिरियन्सेस आहेत आणि गंमत ही आहे की मी त्याला पब्लिकली सांगू शकत नाही पण पुष्कर ज्या लोकांची ज्या ऍक्टर्सची मिमिक्री आणि चाल जी करून दाखवतो लिटरली.
ओके.
आत्ता सुद्धा मी जर त्याच्याबद्दल जर विचार केला तर मला इतकं हसू येतं इतकं हसू येतं. पण एक रिमार्केबल गोष्ट काही वर्षांपूर्वी झाली होती जेव्हा मी एका शो साठी म्हणून मी गेलो होतो. माहिती थोडी फ्रायटनिंग पण आहे आणि खूप नंतर हसायला पण खूप येतं. आणि माझ्या मित्रांनी मला आय वॉज ऑन अ टूर ऑफ सुनिधी चौहान आणि मला जाताना त्यांनी मला माझे दोन पासपोर्ट असल्यामुळे त्यांनी स्टेपल केलं होतं ऑन द फ्रंट जिथे आपला बारकोड असतो. आणि मी दोन पासपोर्ट घेऊन गेलो आणि मी एअरपोर्ट वरती गेलो, इमिग्रेशनला गेलो, त्यांनी प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर त्यांनी माझा पासपोर्ट स्वाईप केला. द मोमेंट स्वाईप केल्यानंतर तो गोरा गोरा माणूस लाल भडक झाला.
बापरे.
आणि तो इतका चिडला की त्या माझ्या मेटल स्टेपलरच्या मेटल पिनामुळे स्वाईप केल्यामुळे त्यांची अख्खे 20-25 कम्प्युटर हँग झाले आणि बंद पडले बिकॉज इट डिटेक्टेड अ फॉरेन ऑब्जेक्ट.
राईट.
आणि त्यांनी मला ऑलमोस्ट डिटेन केलं होतं.
ओके.
थिंकिंग एज इफ आय एम सम क्रिमिनल ओर समथिंग लाईक दॅट. आणि त्याच्यानंतर मला जे झापलं होतं की असं करायचं नाही वगैरे वगैरे अँड यू इंडियन्स अँड दिस अँड दॅट इथपर्यंत झालं.
हो तो यू इंडियन्स म्हणाल्यावर तू भडकलंच.
भडकलं काय म्हणजे मला कळेच ना झालंय काय नेमकं. बघ आता इथे पण चेहऱ्यावरती स्माईल आली. जस्ट इमॅजिन दॅट आज हसतोय मी त्या गोष्टीवरती किंवा पण ऍट दॅट इट वॉज व्हेरी स्कॅरी ऍट दॅट पॉईंट. आणि माझे सगळे आर्टिस्ट पुढे निघून गेले होते. सो दे ऑल हॅड टू वेट फॉर मी. आय रिमेंबर अभिजित सावंत सुद्धा होता त्या ट्रिपमध्ये. आणि असे खूप किस्से आहेत गरिमा म्हणजे त्याच्यावरती एक तू पॉडकास्ट करू शकशील.
डन. किस्से ऑफ अक्षय परतापूरकर. ओके. मला सांग की जून, रान बाजार, सहेला रे, राईट, अनुराधा, हे जे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत राईट, सो ज्या वेळेला प्लॅनेट मराठी येतंय त्यावेळेला ज्या ज्या लोकांशी बोलणं व्हायचं किंवा हे व्हायचं त्यांना सगळ्यांना वाटायचं यार आता मराठी मातीतला कंटेंट येणार.
राईट.
पण आता हे जे द फर्स्ट फिल्म दॅट प्लॅनेट मराठी स्टार्टेड विथ वॉज जून.
या.
ओके. थोडस त्यावेळेला डिसअपॉइंटेड वाटलं की अरे हे कंटेंट तर इतर ओटीटीज वर पण आहे, हाऊ इज इट रेलेव्हंट टू मराठी मराठी. सो त्याच्यावर काही आयडियाज आहेत का आता हाऊ टू काउंटर दॅट? हे
नाही, मराठी मातीतलंच होतं ते. इनफॅक्ट म्हणजे इन एव्हरी वे इट वॉज मराठी. मराठी कलाकार होते. निखिल महाजन औरंगाबादचा आहे, मी औरंगाबादचा आहे ऍज अ प्रोड्युसर. मी द वन ऑफ द रिझन्स वाय आय काइंड ऑफ इवन थॉट ऑफ बाईंग इट ऑर अक्वायरिंग इट वॉज द फॅक्ट दॅट दिस इज टेक्निकली, म्हणजे मला अगोदर झाले असतील तर माहीत नाही पण टेक्निकली एक चांगली फिल्म औरंगाबादमध्ये शूट झाली जी कधीच झाली नव्हती किंवा मला माहीत नाही झालेली आहे की नाही ह्या लेवलची आणि चांगली फिल्म. तुम्ही पुण्यात शूट करतात, मुंबईत करतात, कोल्हापुरात करतात, हे इट्स ऑल नोन टू अस. पण औरंगाबाद आणि स्टोरी बेस्ड आउट ऑफ औरंगाबाद म्हणजे त्याचा जो जर्म होता तोच औरंगाबाद होता. सो इट काइंड ऑफ फॅसिनेटेड मी. शाल्मली कोलगडे होती त्यात.
राईट.
अगेन मराठी सिंगर कंपोजर, यु नो. सो ऑल ऑफ दिस फॅक्टर्स वर देअर आणि इट वॉज अ बाबा मुलाची स्टोरी. अगेन आपल्याकडे बाबांना किती मानलं जातं हे तुला आणि मला सांगण्याची गरजच नाही. सो मला वाटत नाही की जर कोणाला एक्सपेक्टेड असेल की एखादी गावाकडच्या गोष्टीत प्लॅनेट मराठी सुरू होईल, तर तेही आपण पुढे जाऊन आणलं, परीस केली, बदली केली.
आणि इनफॅक्ट आय थिंक सुमी जी आता तुम्ही रिलीज केली ती पण एकदम
परवाच आपण ती पण सॉर्ट ऑफ रुरल होती आहे.
राईट राईट.
मला असं वाटलं की एक पर्स्पेक्टिव्ह द्यावं की फिल्म मेकिंग इज जस्ट नॉट अबाउट जे आतापर्यंत आपण करत आलेलो आहे. देर इज अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो.
राईट.
आणि ज्या प्रकारची ऍक्टिंग नेहानी केली, पेन्से किंवा जितूने केली किंवा सिद्धार्थ मेनन त्यांनी केली, सिद्धार्थला तर नॅशनल अवॉर्ड मिळालं.
राईट.
आणि बाय द वे जर ती फिल्म रिलीजच झाली नसती तर नॅशनल अवॉर्डही मिळाला नसता.
मला सांग, आतापर्यंत एवढ्या वेब सिरीज आणि फिल्म केल्यास ऍज अ प्रोड्युसर, ऍज अ डिस्ट्रीब्युटर, जे काय विच वॉज द मोस्ट डिफिकल्ट वन टू डू टिल नाव हा या 6 वर्षात?
सी आता आपण काही फिल्म ओटीटी साठी करतो आणि काही फिल्म थिएटर साठी करतो. ऑल दो दोघांचं ब्रँड नेम प्लॅनेट मराठी असलं तरी सुद्धा वन इज प्लॅनेट मराठी ओटीटी अँड द अदर वन इज ओनली प्लॅनेट मराठी. सो डिफिकल्ट नाही म्हणणार मी, पण चॅलेंजिंग वॉज चंद्रमुखी.
ओके.
कारण कोविडमध्ये शूट केली आम्ही.
राईट.
लिटरली कोविडमध्ये शूट केली आणि ते मास्क घालून जागोजागी जाऊन परमिशन्स घेणं, आणि म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आय थिंक द ईपी रिअली डिड अ गुड जॉब. भरत नाव आहे त्याचं. त्यांनी ज्या प्रकारे सगळ्या परमिशन्स अरेंज केल्या, आणि तो साधा सुद्धा प्रोटोकॉल नव्हता.
राईट.
इजंट इट? इट वॉज नॉट अ इझी थिंग टू डू. सो चॅलेंजिंग येस चंद्रमुखी होतं, कारण त्यावेळेसचे प्रोटोकॉल्स फॉलो करणं अवघड होतं. आणि मोठी फिल्म होती ना ती. बिलीव्ह मी ऑर नॉट, आम्ही सगळे नेगेटिव्ह होतो आणि 1 नोव्हेंबरला ऑन फ्लोअर जाणार होतो 1 नोव्हेंबरला. आणि साधारण 30 ऑक्टोबरला ऍक्ट्रेस, डीओपी आणि अजून कोणीतरी माझ्या मते कोविड पॉझिटिव्ह.
ओ गॉड. रीस्केड्युल द होल थिंग.
हा, 7-8 दिवसांनी माइल्ड होता कोविड, गोळ्या खाऊन ठीक झालो. पण म्हणजे व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू वॉज चॅलेंजेस बघ कसे असतात की अख्खा वर्कशॉप जे होत होते इन द हीट ऑफ कोविड, म्हणजे अशा वेळेला आम्ही सगळे नॉर्मल. आणि नेक्स्ट डे काहीतरी काय नेक्स्ट वीक असं जाणार होतो आणि कोविड झाला. सो चॅलेंजिंग वॉज चंद्रमुखी. आणि लेटर ऑन, नॉट फॉर मी, कारण माझे चॅलेंजेस वेगळे असतात. माझे चॅलेंजेस बोर्ड रूम मधले आणि रूम मधले असतात आणि बँकाचे असतात, यु नो. माझे ते वेगळे चॅलेंजेस असतात, पण नॉट फॉर मी. बट आय थिंक रान बाजारला खूप चॅलेंजेस आले असावेत, कारण खूप लोकेशन्सला शूट झालं ते. आणि मराठीमध्ये इट इज अनसीन रे. आपण काय करतो माहितीये ना रीमा, आपण मर्ड बीडला जाऊन शूट करतो.
बरोबर.
की एक मार्क्स बॅकयार्ड इज युअर बॅकयार्ड, यु नो, अनदर लोकेशन अँड द फ्रंट एरिया इज युअर अनदर लोकेशन अँड द रूम इज अनदर लोकेशन. आपण काइंड ऑफ फिल्म तिकडे संपून टाकतो.
बरोबर.
20-50%. आणि इमॅजिन कर की तू प्रत्येक लोकेशन वेगळं आहे मुंबई मधलं, आणि रान बाजार वॉज टिपिकली शॉर्ट इन एंटायर मुंबई.
राईट. या.
सो आय थिंक फॉर द मेकर्स इट वॉज चॅलेंजिंग.
राईट राईट. बट लाईक यू सेड राईट नाव की असं करतो आपण की एका लोकेशनवर 40% फिल्म आपण संपवतो वगैरे वगैरे, पण डझंट इट हॅव अ लॉट टू डू विथ द बजेटिंग? म्हणजे मराठी फिल्म्सला प्रॉपर बजेट्स कधी मिळायला लागतील यार असं तुला वाटतं?
मी माझ्या बाबतीत बोलू शकतो, मी तर देतोय बाबा बजेट्स. आणि अर्थात मी बजेट किती दिलेत आणि किती मध्ये बनले हे मी पब्लिकली बोलू शकत नाही, पण साधारण आपण असं पकडूया की आज हिंदी मधली एक मोठ्या ऍक्टर्सना सोडून दे, पण प्रोडक्शन कॉस्ट जेवढी लागते तेवढी प्रोडक्शन कॉस्ट आपण देतोय.
राईट.
नॉट फॉर ऑल वेब सिरीज, त्याचा जर्म पण नसतो, त्याची एक स्टोरी असते. नॉट एव्हरी स्टोरी रिक्वायर्स दॅट काइंड ऑफ बजेट. पण रान बाजारला नक्कीच दिले आणि येणारे काही 2-3 वेब सिरीजना देतोय. चंद्रमुखी वॉज वन ऑफ द टॉप मोस्ट बजेटेड फिल्म, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी फिल्म
नसपर्यंत तरी नाही.
आणि आता मी केलेली सोनाली बरोबर छत्रपती ताराराणी,
हाऊ इज दॅट गोइंग? या
झाली शूट करून, इट्स ऑल सेट फॉर आता एडिटिंग आणि VFX चाललंय आणि इट्स कम आउट नाईस. बट अगेन फिंगर्स क्रॉस्ड, आय विल नॉट स्पीक हाऊ द फिल्म इज until the audience comes and rubber stamps it. आणि बापाला कसंही पोर असलं तरी ते आवडतच. आय विल बी इट तमाशा लाइफ, बी इट एनी प्रोजेक्ट दॅट आय डन. आज इनफॅक्ट आपला उद्या एक सिनेमा रिलीज होतोय सनी नावाचा, हेमंत डोमेचा, तोही छान झाला. आम्ही चार फिल्म्स लंडन मध्ये शूट केले, सनी, क्रिप्टो आजी, रेनबो अँड दिस वन मोर प्रोजेक्ट दॅट वी शॉर्टेड इन लंडन. सो यु नो बजेटचा माझ्या मध्ये आपण सफिशियंट बजेट, मला तर असं वाटतं की कदाचित ऍज प्लॅनेट मराठी आम्ही जरा जास्तच देतोय. इफ यू गो इन विथ अदर सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स अँड ऑल दॅट, दे आर नॉट गिव्हिंग सो मच ऑफ बजेट. त्यांचं असं म्हणणं, आणि विच इज करेक्ट, दे आर नॉट रॉंग, कमी पैशात बनवायची आणि जास्त आउटपुट कमवायचा इज ऍक्च्युली द वे फॉरवर्ड. आणि त्याच्यात काहीच चुकीचं नाही. आणि का द्यावे जर लोकच येऊन बघत नाहीयेत, हाही एक म्हणणं आहे माझं, हेही एक म्हणणं आहे माझं. आणि दुसरं आहे माझं हेही म्हणणं आहे की का नाही तुम्ही पुष्पासारखे बनवावे. सो मी ह्या साईडला आहे जरासा, मला असं वाटतं की थोडंसं मोठा करायला पाहिजे, थोडंसं ग्लॅम आणायला पाहिजे, थोडस साऊथ स्टाईल सिनेमाज बनवायला पाहिजेत.
बरोबर.
पण अनफॉर्च्युनेटली ते मॉडेल्स वर्क होत नाहीयेत अजूनही.
ओके.
सो वी लिव्ह इट टू द ऑडियन्स, आर डेस्टिनी, टू आर नशीब. आज पैठणीला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, म्हणजे खूप नॉमिनल बजेटमध्ये शूट झाले पण त्याला नॅशनल मिळालं. सो असंही नाही आहे की तुम्हाला फार काहीतरी मोठं, म्हणजे त्याच वेळेला तानाजी पण होती, तानाजी ते एवढी महाग फिल्म होती, त्यालाही मिळालं, आपल्यालाही मिळालं. सो इट वर्क्स लाईक दॅट, यु नो.
सो अक्षय, ज्या वेळेला आम्ही आमच्या सोशल मीडियावर सांगितलं की अक्षयशी आम्ही बोलणार आहोत, त्यावेळेला ना पब्लिकनी प्रश्न पाठवले त्याच्यासाठी, आणि दॅट सेगमेंट इज कॉल्ड पब्लिक विचारतय की. पहिला प्रश्न आहे अनय वावडे यांनी पाठवलाय, आणि द क्वेश्चन इज की मराठी स्टार्स हिंदीत काम करत आहेत, हिंदीच्या स्टार्सना मराठीत आणायला तुम्ही काही करताय का?
हो करतोय ना. सदियो का महानायक इथूनच सुरुवात केली.
आय नो, एबीसीडी,
एबी आणि सी डी, कॅमिओ होता पण प्रयत्न केला. फिल्म मध्ये अजून आपण सुरुवात केलेली नाहीये, पण आपल्या ओटीटीची ब्रँड अम्बॅसिडर म्हणूनच माधुरी दीक्षितला आपण आणलं.
खरंय.
कित्येक नाव आहेत मी जी आता घेऊ शकत नाही कारण काही अंडर प्रोडक्शन आहेत, कित्येक नाव आहेत. आणि एक सांगू का, म्हणजे आज मी सुरू केलं तर 2 वर्षानंतर काहीतरी होईल किंवा 6 महिन्यानंतर होईल, पण माझ्याकडे ऑफिसमध्ये बॉलिवूडचे ऑलमोस्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नेम्स येऊन आम्ही चर्चा करून डिस्कस करून गेलेले. मग दॅट इन्क्लुड्स मधुर भंडारकर सर, आशुतोष गोवारेकर सर, यु नो न्यू नेम इट अँड वी हॅव वर्क विथ देम,
राईट,
ऑर रादर वी आर गोइंग टू वर्क विथ देम. सो हा प्रश्न असेल की आपण कधी करणार आहोत, सुरुवात झालेली आहे आणि का येत नाही तर मग ते चुकीचं आहे कारण आपण आणलेलं आहे. आणि बाय द वे मी नाही, महेश मांजरेकर ही जस्ट अनाउन्स्ड वेडात विथ अक्षय कुमार, त्याच्यामुळे आता ते नोशन गेलेलं आहे माझ्यामध्ये.
ऑल्सो नाव द सेकंड क्वेश्चन, ठीक आहे, इट इज फ्रॉम वन सतीश जोगळेकर. त्यांनी असं विचारलंय की मराठी फिल्म्सला बॉलिवूड बरोबर कम्पीट करावं लागतंय का, आणि ही कॉम्पिटिशन आहे असा विचार करणं योग्य आहे का?
नाही नाही नाही, मला वाटतच नाही, मी कधीच नाही. फिल्म इंडस्ट्रीच्या 60-70-80 वर्ष जी काय इंडस्ट्री, 100 वर्षाची जी काय, मला वाटत नाही कधी मराठी आणि हिंदीचं कधीच रादर आता कम्पॅरिझन मराठीच इतर लँग्वेजेसशी होऊ शकतं किंवा व्हायला हवं, कारण दे फॉल अंडर द क्रायटेरिया ऑफ समथिंग कॉल्ड एज रिजनल, आणि हिंदी वॉज ऑलवेज कन्सिडर्ड एज मेन स्ट्रीम. सो मला, अरे तुझे बाबा लक्ष्मीकांत बेर्डे हे सतत हिंदीमध्येच तर काम करत होते.
बरोबर.
आणि तशी कॉम्पिटिशन असते तर कसं, म्हणजे आय डोंट थिंक इट्स अ करेक्ट अनॉलॉजी टू कम्पेअर.
वेल, टू टेल यू फ्रँकली, यू आर द फर्स्ट प्रोड्युसर आय हॅव स्पोकन टू हू बिलीव्ह्स की मराठी आणि हिंदीची कॉम्पिटिशन नाही आहे. आजपर्यंत मी ज्या ज्या प्रोड्युसरशी बोलली आहे ते सगळे हेच म्हणतात की अरे आम्हाला हिंदी बरोबर कॉम्पिटिशन करावी लागते आणि लोक मराठी बघायला.
अजिबात नाही, टार्गेट ऑडियन्स वेगळा आहे, लाईक टेस्ट अँड लाईक वेगळे आहेत. मराठी ही कॉन्टेंट ओरिएंटेड हे आपल्याला माहितीये, इट इज नॉट ब्रँड स्पेसिफिक,
करेक्ट,
स्टारडम स्पेसिफिक नाहीये.
बरोबर.
असायला हवी, असायलाच हवी, पण तसं नाहीये.
मला सांग की चंद्रमुखी वॉज सच अ बिग हिट, राईट, पण मग ती थिएट्रिकल त्याचा रिलीज झाला, सगळं झालं, आणि मग why did you not release it on Planet Marathi?
No, it was never, because when we began with Chandramukhi, we were not ready with Planet Marathi OTT. So that was never in the plans.
Okay.
And we got a better rate. So it's a business decision, no? If I can afford, say 50 lakh rupees, as an example, and if other OTTs are paying me more money, as a business decision, I'll go with them. So it's...
It wasn't totally...
The same decision can happen with Goshteka Paithanichi also.
Of course. मला आता ऑन अ लाइटर नोट मला सांग की चंद्रमुखीच्या प्रमोशनसाठी अमृता एवढी नाचली राईट तिने तुला ऍज अ प्रोड्युसर शिव्या घातल्या का रे एवढं नाचवलं तिला म्हणून
नाही नाही अमृता वॉज डुईंग व्हॉट शी सपोज टू डू ऑर व्हॉट शी लाईक्स टू डू
ओके
शिव्या घातल्या नाही तिने मला पण आय एम शुअर तिने पुढे जाऊन जर एखादा 4 दिवसाचा स्पा वगैरे घेतला असेल आणि तिने बिग बिल पाठवलं असेल तर मला माहित नाही बट तिने केलं ते तिच्या स्वतःच्या जिद्दीवरती आणि मेहनतीवरती केलं आणि येस आम्ही खूप वेगळे स्टंट्स केले तर तिने तो सपोर्टही केला देर वॉज एनी रिझन फॉर हर टू क्रिप बिकॉज शी इज मेकिंग अ लॉट ऑफ मनी नाउ बाय डान्सिंग ऑन चंद्रा
ऑफकोर्स
सो 10 दिन की मेहनत 15 दिन की मेहनत और जिंदगी भर की कमाई इट्स लाईक दॅट सो जरी तिचं पाय दुखत असतील त्रास होत असेल तरी सुद्धा इट्स ऑल वर्थ इट ना
आय एम शुअर आय एम सो वर्थ इट सो मंडळी आपण गप्पा मारतोय अक्षयशी अक्षय विल बी बॅक इन अ बिट ओके आणि फ्रेंड्स तुम्ही पण कुठेही जाऊ नका वी आर कमिंग बॅक इन जस्ट अ बिट सो नमस्कार मंडळी अँड वी आर बॅक विथ नन अदर दॅन अक्षय बर्दापूरकर सो अक्षय हा जो आपला पॉडकास्ट आहे ना हा पब्लिश होतो बिंचपॉड्सवर ठीक आहे आणि बट यू कॅन लिसन टू इट ऑन जिओ सावन स्पॉटीफाय विंक गुगल पॉडकास्ट गाना ॲपल पॉडकास्ट म्हणजे तुला हवं त्या पॉडकास्ट ॲपवर आपला हा पॉडकास्ट अवेलेबल आहे सो जे तुम्ही आता अमेरिकेत मराठी मंडळाला जाऊन आलात ना BMM साठी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या मीटसाठी तर त्यांना पण कळव की ते सुद्धा इंटरव्ह्यू त्यांना हव्या त्या पॉडकास्ट ॲपवर ऐकू शकतात मला सांग की आता मला प्लॅनेट गोएमबद्दल सांग यार दर इज सो मच ऑफ एक्साइटमेंट अबाउट इट की आता प्लॅनेट मराठी नंतर यू गाईज आर गोइंग इन टू प्लॅनेट गोएम
द प्लॅन वॉज ऑलवेज लाईक दॅट ओनली आपल्या इंटरव्ह्यू मध्ये आपण जे बोललो होतो मागे की वी मराठी प्रेम मराठी माणसांचं प्रेम मराठी कॉन्टेंटवर प्रेम हे सगळं जरी असलं तरी सुद्धा एक बिझनेस वाईज सुद्धा तुम्हाला काही गोष्टी करायला पाहिजे असतात आणि आम्हाला असं वाटलं की हिंदी सोडल्यास आपण जास्तीत जास्त रिजन्स मध्ये जाऊया बिकॉज द होल रिजनल पुश इज देअर अँड पीपल आर वॉचिंग मोर रिजनल अँड रिजनल कन्झम्पशन खूप वाढलंय आणि व्हॉट बेटर दॅन गोईंग टू युअर सिस्टर स्टेट नियर स्टेट विच इज इझी टू मॅनेज अँड आणि मला आनंदाची गोष्ट ही सांगावीशी वाटते की ज्या वेळेला म्हणजे हा प्रश्न मला विचारतात की म्हणजे तुम्ही आता कुठच्याही रिजन मध्ये गेलात तर तिकडचा मुख्यमंत्री येणार का पिक्चर मध्ये किंवा तिकडचं गव्हर्नमेंट येणार का तर मी त्यांना एकच सांगतो की महाराष्ट्र ही माझी जन्म कर्म धर्मभूमी आहे माझा जन्म झालाय माझे मित्र इथे आहेत माझ्या सगळेच इथे तर मला कोणावरती डिपेंडेंट राहण्याची गरज नाही पडत पण ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या रिजनमध्ये जातात तर तुम्हाला कोणावरती तरी डिपेंड असतोच माणूस
बरोबर
सो हू बेटर दॅन द गव्हर्नमेंट अँड विच इज वाय आय गो अँड आस्क सम सॉर्ट ऑफ हेल्प फ्रॉम द गव्हर्नमेंट सो मला सांगायचं हे होतं की आम्ही त्यावेळेला असा विचार केला की हे करत असताना पहिले आपण गव्हर्नमेंटशी बोलूया त्यांची तयारी आहे का आपल्याला काही मदत करण्याची आणि द वे द गव्हर्नमेंट गेव अस द रेड कार्पेट रोल्ड आउट द रेड कार्पेट अँड द वे दे हॅव काइंड ऑफ गिव्हन अस अ सपोर्ट आय थिंक इट्स वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस इन माय लाईफ वाय गोवा गोवा ह्याच्यासाठी कारण नंबर वन इट इज नियर टू महाराष्ट्र आपली लँग्वेजेस पण ऑलमोस्ट सेम आहेत पण मग असाही प्रश्न येतो की मग तुम्ही मग मराठीची ऑडियन्स तोडताय का कारण तिकडचे लोक मराठी खूप पाहतात तर माझं असं म्हणणं आहे की मला रिजनल स्पेसिफिक सुद्धा काही गोष्टी करायच्या आहेत आणि कॉन्टेंट इज गोईंग हायपर लोकल विच इज वाय अ लॉट ऑफ फिल्म्स आर डुईंग रिअली वेल इन सर्टन पॉकेट्स सो उद्या जाऊन मला कोणी विचारलं की जरी विदर्भ हे महाराष्ट्राचा भाग असला आणि उद्या कोणाला तरी प्लॅनेट विदर्भ सुरू करायचंय I might think of it on a serious note.
Right.
As long as you have the eyeballs, as long as people crave to watch something of their language.
Right.
आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळे लँग्वेजेस आहेत
म्हणजे
मराठी आहे पण वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत सो वी माइट सीप इन टू गोईंग टू हायपर लोकल इव्हन मोर यू नेव्हर नो आय माइट स्टार्ट समथिंग कॉल्ड एज प्लॅनेट मुंबई ऑल्सो पण ह्या रिजनल पुश असल्यामुळे वी थॉट फर्स्ट वी शुड गो विथ प्लॅनेट गोवा Which is Planet Goem. And then now we might फ्रॉम हिअर प्रॉब्ली मूव्ह ऑन टू प्लॅनेट गुजरात. सो अशा प्रकारे आपण इतर रिजन्स मध्ये.
सो यू हॅव आन्सर्ड माय नेक्स्ट क्वेश्चन, कारण माझा पुढचा प्रश्न हाच होता की गोव्यानंतर आता कुठे कुठे जायचा प्लॅन आहे.
सी गोव्याचा अजून एक ऍडव्हान्टेज हा आहे रिमा की गोवाला लँग्वेज म्हणजे दुबईत कसं आहे बघ 146 नॅशनॅलिटीज राहतात. गोव्यामध्ये मराठी पण आहेत, टुरिझमसाठी नॉर्थ इंडियन्स पण येतात, रात्र सगळेच येतात, पोर्चुगीज आहेत आणि पोर्चुगीज कॉन्टेंट हा युरोपमध्ये बघितला जाऊ शकतो. सो वी माइट थिंक ऑफ डुईंग दॅट एज वेल. आणि ग्लोबल लँग्वेज इज इंग्लिश. जे मी मराठीत टाकू शकत नाही प्लॅनेट मराठीमध्ये मी इंग्लिश कॉन्टेंट कसं टाकू जो मी गोव्यामध्ये नक्कीच टाकू शकतो, स्ट्रीम करू शकतो. सो दोज आर द ऍडव्हान्टेजेस. बट या फ्रॉम युअर वी माइट समथिंग इज इन गोईंग ऑन राईट नाऊ, बट वी आर थिंकिंग ऑफ प्लॅनेट गुजरात एज अ नेक्स्ट डेस्टिनेशन.
वंडरफुल.
ते म्हणतात ना, ते कुछ तो बच्चन साहेब म्हणाले होते ना, कुछ दिन तो गुजारी है गुजरात
में. तो गुजारने वाले हो कुछ दिन गुजरात में. आपली नेक्स्ट जी सेगमेंट आहे दॅट इज रॅपिड फायर.
येस.
ओके, सो माय क्वेश्चन इज सिम्पल क्वेश्चन ॲट द स्टार्ट. ओके, व्हॉट इज युअर फेवरेट कलर?
व्हाईट.
आवडतं क्विझिन?
हँड्स डाऊन इंडियन.
महाराष्ट्रातलं आवडतं शहर?
मुंबई.
जेव्हा अक्षय काम करत नसतो तेव्हा अक्षय काय करत असतो?
झोपतो.
ओके, तुझी सगळ्यात आवडती फिल्म?
हिंदीमध्ये मराठीमध्ये
एनी एनी फिल्म.
हे केवढं मोठा प्रश्न आहे हा. सगळ्यात आवडती असं म्हणण्यापेक्षा पिकअप वन फिल्म ऑफ शाहरुख खान अँड दॅट्स माय फेवरेट फिल्म.
रिअली? ओके.
बट त्यातल्या त्यात जर शाहरुखची शाहरुख बद्दलच समजा आपण म्हणायला गेलं तर कुठची फिल्म असेल तर मग लेट्स से कभी हाँ कभी ना, राजू बन गया जेंटलमॅन.
सो अभी ऐसा करो ना अक्षय, शाहरुखलाच घेऊन या ना एका मराठी फिल्म मध्ये.
प्रयत्न चाललेत, सुरुवात करतोय, पण मला 5 मिनिटाच्या रोलसाठी नको आहे. आणि तो 50 मिनिटाचा रोल करेल की नाही त्यासाठी आपल्याला तशी स्क्रिप्ट घेऊन यावं लागेल. अँड आय एम व्हेरी शुअर ही विल, बिकॉज द वे द मॅन दॅट ही इज ही विल डू इट. बट वो इंसान को लाने के लिए आय नीड टू हॅव सम सॉर्ट ऑफ गुड थिंग्स अराउंड हिम सो दॅट ही ऑल्सो गेट्स एक्साइटेड अबाउट इट.
ऑफकोर्स, आय एम शुअर. तुझी सगळ्यात आवडती ऍक्ट्रेस?
माझं स्वप्न होतं की माधुरी दीक्षित बरोबर काहीतरी एक सेल्फी किंवा एक ऑटोग्राफ सुद्धा खूप होता, तर तिच्या तिलाच ब्रँड अम्बॅसेडर आपण करू आणलं.
तुझ्या या वॉलवर माधुरीचा फोटो
नाही, कारण की तो वेगळा, जसा प्रेसिडेंट मॅडम बरोबर आहे तसा एक लावायचा.
एवढा मोठा,
विल कीप इट सेपरेट.
ओके.
आणि आहे तिथे ऍक्च्युली एक छोटासा आहे, पण आय नीड अ बिगर वन नाउ.
राईट.
सो माधुरी येस.
ओके. आवडता ऍक्टर? शाहरुख आय एम शुअर, बट अदर देन हिम
इन द रिसेंट वन्स व्हेन आय वॉच स्कॅम नो आय लाइक्ड प्रतीक गांधी अ लॉट. खूप आवडला मला. आणि रणबीर कपूर.
रणबीर कपूर, ओके,
अमेझिंग.
तुझं ऑल टाइम आवडतं पुस्तक?
द सिक्रेट. बिकॉज सिक्रेट इज नॉट अ बुक, इट्स यू कॅन रीड इट एव्हरी डे
अँड फाइंड समथिंग न्यू.
या.
एनी मराठी फिल्म यू थिंक कॅन बी रिमेड इन टू अ बॉलिवूड ऑर अ हॉलिवूड फिल्म?
आय थिंक टू गो बॅक टू सिंहासन इज अ पिंजरा कॅन बिकम अ गॉड फादर ऑफ बॉलिवूड. राज उलट पण मला करायचंय. मला मी अनेक वेळा मी माझ्या मित्रांना आणि काही अशा बिझनेस असोसिएट्सना मी बोललेलं की मला हम आपके कौन मराठीत करायची आहे.
चल ना करूयात.
हो ना, पण त्यांनी राईट्स द्यावे.
ते जाऊ ना आपण
राईट्स मिळून आणा, आपण करूया.
फॅन्टॅस्टिक, चालेल करू. दोन अशा गोष्टी सांग मला ज्या मराठी फिल्म इंडस्ट्रीनं बदलायला हव्यात.
लॅकलस्टर ऍटिट्यूड आणि आपलं चलता ऍटिट्यूड, जो बेसिकली वी आर फायटर्स बट फायटिंग स्पिरिट नाही आहे. अँड आय एम नॉट जनरलायझिंग, आय एम स्पेसिफिक टू फ्यू पीपल विच ओनली आय नो. नाही तर लगेचच ते हा कोण सांगणारा वगैरे असं व्हायला नको. आत्ता आलेला मुलगा टाइप्स, आत्ता आलेला नाही, आत्ता जरी आलो तरी 20 पिक्चर केलेले आहेत मी आतापर्यंत.
त्याच्यामुळे
बाय द वे फ्रॉम द टाइम द मराठी इंडस्ट्री हॅज इव्हॉल्व्ड टिल टुडे, एवढे सिनेमे आणि एवढे प्रोजेक्ट एका व्यक्तीने किंवा एका ब्रँडने कधीच केलेले नाहीत. गो इन टू द हिस्ट्री बुक्स अँड सी फॉर युअर सेल्फ
अँड
आय कॅन चॅलेंज इन 1.5 इयर. वन प्रोडक्शन हाऊस डज 10 फिल्म्स इन 1 इयर. And about 10 to 12 web series. Nobody has done that. सो आय टेक दॅट प्राईड अँड टू अन एक्सटेंड आय कॅन इव्हन से की येस वी डीड इट. पण तो अहंकार नाही आहे, तो ग्रिट होती आणि पॅशन होतं ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की लॅकलस्टर ॲटिट्यूड आहे समहाव, आयदर इट इज द फिअर ऑर द इनसिक्युरिटी ऑर बोथ, ह्याच्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे.
ओके, आणि दोन अशा गोष्टी ज्या इतर फिल्म इंडस्ट्रीजनी मराठी इंडस्ट्रीकडून घेतल्या पाहिजेत.
मला वाटतं आपण खूप हार्डवर्किंग आहोत, एवढं हार्डवर्किंग होऊ नये. कारण आपल्यासारखं हार्डवर्किंग युनिट मी चंद्रमुखीत बघितलेलं आहे. मी नेहमी म्हणतो की आत्तापर्यंत मी इतक्या डायरेक्टर्स बरोबर काम केलेलं आहे, पण आज ताग्यात मी बघितलेल्या एक व्यक्ती जो एक डिरेक्टर आहे त्याच्या एवढा हार्डवर्किंग डिरेक्टर मी कधीच बघितलेला नाही, आणि तो म्हणजे आहे प्रसाद ओक. व्हॉट अ मॅन ही इज अँड व्हॉट अ डिरेक्टर ही इज. दिवस रात, अच्छा 12 वाजता शिफ्ट संपते, काय खातात कधी झोपतात, आणि 4 वाजता परत गळ्याला फडकं बांधून ट्रॅक पॅन्ट्स मध्ये टी शर्ट मध्ये माणूस तयार. हे हिंदी मध्ये होत नाही, मी पाहिलेलं आहे.
राईट,
ते स्पेस्ड आउट आणि मग आज रात का शिफ्ट हो गया तो फिर 2 दिन के बाद रात का लगाएंगे, दिन का लगाएंगे. कदाचित त्यांना लिबर्टी आहे पैशांची, म्हणून म्हणून मी म्हणतो ना की आपल्याकडे पैसे कमी आहे म्हणून कॉन्टेंट चांगला बनतो.
राईट,
कारण प्रूफ करायचंय. राईट, पण अनफॉर्च्युनेटली स्टारडम नसल्यामुळे तो चालत नाही, किंवा अनेक फॅक्टर्समुळे तो चालत नाही, फक्त स्टारडम नाही ऑडियन्सेसमुळे, व्हॉट एव्हर दॅट इज. पण मला असं वाटतं की हार्डवर्क इज समथिंग विच इज गोज ऑन द स्लीव ऑफ एव्हरी सिंगल मराठी प्रोड्युसर डिरेक्टर ऍक्टर, इवन अभिजित पानसे फॉर दॅट मॅटर ऑर हुएव्हर आय हॅव वर्कड विथ. ते झोपतच नाही सुरू झालं की, म्हणजे आपल्याला ऍज अ प्रोड्युसर खूप प्रेशर असतं की क्या करणे का बॉस, आता त्यांना पैसे पण द्यावे लागतील, लगेच द्यावे लागतील, कारण त्यांचंच काम इतकं फटाफट होतं की यू ऑल्सो ऍज अ प्रोड्युसर हॅव टू बी प्रिपेअर्ड नो.
ऑन युअर टोज.
सो आय थिंक हार्डवर्क, हार्डवर्किंग मराठी इंडस्ट्री.
ओके,
सल्यूट टू इट.
नाऊ टेल मी की वेअर डू यू सी प्लॅनेट मराठी इन द नेक्स्ट 2 इयर्स.
Where do I see Planet Marathi? I think Planet as a brand, you will see it in almost 5 to 6 regions as a Planet group. Planet Marathi, माझं स्वप्न आहे की 1 करोड सबस्क्रायबर आणि साधारण 200 प्रोजेक्ट्स.
Wow.
हे माझं स्वप्न आहे पुढच्या 5 वर्षामध्ये.
Okay.
5 पण जास्त झालं, पण पब्लिकली अनाउन्स इट समवेअर की 1 कोटी सबस्क्रायबर झाल्या त्या क्षणाला मी आय विल हँड माय सीट टू समबडी, कारण दॅट इज व्हॉट माय टार्गेट इज. ऑल्दो 1 करोड 14 कोटी पॉप्युलेशन समोर काहीच नाही आहेत,
बरोबर,
पण सबस्क्रायबर मिळवाना, लेके आणा आणि त्याला होल्ड करणं, कारण वर्षभरानंतर ते अनसबस्क्राईब पण करू शकतात ना,
त्या
येणार नाहीत. सो प्रत्येक वेळेला तुम्हाला तसा कॉन्टेंट बनवून आणणं, त्याच्या टेस्ट अँड चॉईसेस अँड लाईक्स अँड डिसलाईक्स आणि एवढ्या कम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये सस्टेन करणं, आणि त्यात मी 1 कोटी इज इक्विवॅलंट टू 10 करोड. सो मला असं वाटतं की माय टार्गेट, आय टोल्ड यू अबाउट 200 प्रोजेक्ट अँड अबाउट 1 करोड सबस्क्रायबर इज व्हॉट आय एम एमिंग ऍट इन नेक्स्ट 2 इयर्स.
अरे, द काइंड ऑफ वर्क यू आर डुईंग अँड द काइंड ऑफ पॅशन विथ विच यू आर गोइंग, मला नाही वाटत इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टार्गेट फॉर यू.
आणि
यू हॅव जस्ट लिस्टेड की काय काय डिफिकल्टीज येऊ शकतात, तरीही मी तुला सांगते.
You know, for me, every subscriber is my owner. You know, he owns that app or the company. So, त्याला सतत सॅटिस्फाय. अरे, आपण 4 लोकांना एका रूम मध्ये सॅटिस्फाय नाही करू शकत, त्यात कित्येक लोक हितचिंतक असतात, त्यांना पाहवत नाही, ऐकवत नाही, बघवत नाही. अशा सगळ्या सिच्युएशन्स मधनं तुम्हाला पुढे जाताना खूप अडचणी येतात, आणि येऊ द्या ना, आहे बसलोय आम्ही, विल टेक इट.
ओके,
जब तक है जहां.
बहुत बहुत आगे जाओगे. सो आता आपली लास्ट सेगमेंट, ओके, विच इज कॉल्ड स न वी व्ही.
ओके,
म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. सो ह्याच्यामध्ये तुला जर आत्ता कोणीतरी हातात एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं की ह्या जगाच्या पाठीवर आत्ता जुन्या काळातलं कोणी, फ्युचरमधलं कोणी, तुला जर काही लिहून पाठवायचं असेल, एक पत्र लिहायचं असेल, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील?
मी कोणालाच लिहिणार नाही शिवाय माझे बाबा, जे आत्ता 2 ऑगस्टला ही पास्ट अवे. वेन ही पास्ट अवे ॲट दॅट टाइम, ते काही दिवसांपूर्वी ते काही सेन्सेसमध्ये होते. वी आर पॉझिटिव्ह पीपल, राईट? तर आपल्याला असं नेहमी वाटतं की आता आयसीयू सी निकल जायंगे. आणि बाबांना मी सांगितलं की बाबा मला नॅशनल अवॉर्ड मिळालाय, तर ते म्हणाले वा वा, काय ऑक्सिजन मास्क वगैरे लावलेलं होतं, सो ही कुडंट स्पीक, सो ही गिव्ह मी अ थम्सअप अँड ऑल दॅट. मी म्हटलं ठीक आहे छान वगैरे सगळं झालं. आणि मग मेमरीचा इश्यू असल्यामुळे मग मी म्हटलं की काम करूया त्यांना, आपण टेस्ट करूया नेक्स्ट डे की ते हाऊ इज ही कोपिंग अप. सो मी त्यांना जाऊन विचारलं बाबा मला माहिती आहे काय अवॉर्ड मिळालाय, तर त्यांनी असं नॉड केलं. आणि मला मी म्हटलं का कोणता अवॉर्ड मिळालाय, नॅशनल अवॉर्ड असं बोलले ते. सो आय फेल्ट नाईस की त्यांना लक्षात आहे. बट त्याच्यानंतर ते 2 दिवसात त्यांची हेल्थ ढासळत गेली आणि त्याच्यातनं ते कधीच बाहेर येऊ शकले नाही. आणि ते जे 2 दिवस होते ना, त्या 2 दिवसामध्ये माझं आणि त्यांचं जे कम्युनिकेशन झालं, जेव्हा त्यांचे डोळे बंद होते आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि मला त्यांच्याबरोबर जे मी बोलत होतो ते ऐकत होते आणि ते मी मला सांगत होते, त्याच्यावरती दिस इज व्हॉट आय विल कम्युनिकेटेड टू यू इज द फॅक्ट की मी नेहमी आपण सगळेच, मी माझ्या बाबतीत तर बोलू शकतो की मी ज्या ज्या वेळेला जी जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात मिळते आणि ती आली ना की तुम्ही त्याला ग्रँटेड घेतात. आणि आय हॅव पब्लिकली आय कॅन टेल यू दॅट आय हॅव टेकन माय फादर वे टू ग्रँटेड, वे वे टू ग्रँटेड. आणि त्यांच्या कदाचित अपेक्षा वेगळ्या असू शकल्या असतील, पण तरी सुद्धा त्यांनी माझ्याकडे मला सपोर्ट केला इन व्हॉट एव्हर फॉर्मॅट हे कुड. सो जर पत्रच लिहायचं असेल तर 2 शब्द लिहीन मी, आणि ते 2 शब्द आहेत थँक यू बाबा आणि सॉरी बाबा. हे 2 शब्दच मी त्यांच्यासाठी लिहू शकतो. थँक यू मला नॅशनल अवॉर्डपर्यंत पोहोचण्याची क्षमता किंवा माझ्यामध्ये जे काही गुण दिले. आणि मी नेहमी म्हणतो की माझा लीडर अनेक आहेत, मी तू पाहतेस फोटोजमध्ये, मी सगळ्यांना फॉलो करतो आणि आय रिअली एम्ब्रेस देम, पण माझा लीडर एकच, ते म्हणजे माझे बाबा. आणि सॉरी बिकॉज मी त्यांना खूप ग्रँटेड घेतलं, आय डिड नॉट लिसन टू, मी ओरडलो भांडलो त्रास दिला प्रत्येक वेळेला त्यांना, आय हॅव काइंड ऑफ तुम्हाला काय समजतं टाईप. आणि तसं मी नेचरमध्ये असलो सुद्धा तरी सुद्धा आज भांडायला माणूसच नाही माझ्यासमोर. सो दॅट इज व्हॉट इज आय मिस.
हे तू बोलत असताना मला माझ्या डोळ्यासमोर माझे बाबा येत होते आणि हे सगळं. ओके सो फॅन्टॅस्टिक अक्षय, तू किती विचार करतोस असं आपण म्हणूया. आणि मला ना तुला शुभेच्छा द्यायच्यात. ओके की प्लॅनेट मराठी जेव्हा तू सुरू केलं ना तेव्हा अनेक जण ज्यांनी होप सोडल्या होत्या की आता मराठीमध्ये काही होणार नाहीये, त्यांच्या होप्स जागरूक झाल्या,
राईट.
आणि सिमिलरली आता जेव्हा तू प्लॅनेट गोयम करतोयस तेव्हा कोकणीमध्ये ज्यांना काम करायची इच्छा आहे, खूप टॅलेंट आहे कोकणी भाषेमध्ये सुद्धा, त्याला एक आता प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली गोवा स्टेटमध्ये जेव्हा तू तिथे तुझं ऑफिस उघडशील हे करशील तेव्हा एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे,
विच इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा पॉइंट मी मिस केला बाय द वे.
हे जे आहे ना की लोकांना एक होप मिळते तू जे काम करतोस त्याच्यातून, त्याच्यामुळे तुझं जे स्वप्न आहे की 1 करोड सबस्क्रिप्शन आणि 5 राज्यांमध्ये किंवा 5 भागांमध्ये प्लॅनेटचं अस्तित्व असेल, हे डेफिनेटली पूर्ण होईल. बिकॉज लोकांना हे हवंय, लोकांना स्वतःच काहीतरी हवंय आणि ते तू त्यांना हक्कानी देतोयस.
तुला माहितीये आपली ते यायचं दूरदर्शनमध्ये सह्याद्री का आपली माती आपली माणसं,
येस
दॅट इज ओटीटी, दॅट इज रिजनल. आपली माती आपली माणसं आपला कॉन्टेंट असं एक टॅगलाईन करायला पाहिजे.
येस
दॅट इज रिजनल सिनेमा, दॅट इज रिजनल ओटीटी. आणि मला त्या त्या रिजन मध्ये ती ती संस्कृती, ती ती जे काही आपण कपडे जेवण ह्या सगळ्या गोष्टींवरती काही ना काहीतरी मला करत राहायचंय. शेवटी तर भारतीय आहोत ना आपण,
बरोबर.
आपण उद्या दिल्ली ही आपलं राज्य असू शकतं,
नक्कीच
कर्मभूमी यु नो. सो प्रेम आहेच मराठीवरती, राहणार कायम राहणार, पण त्याचबरोबरीने बिझनेस साठी म्हणून आणि त्या त्या लोकांसाठी म्हणून आपण इतर ठिकाणी सुद्धा जायचं आहे हे मी सतत मॅनिफेस्ट करतो आणि होईल असं माझी, दिस इज व्हॉट आय फील.
नक्कीच नक्कीच नक्कीच, ऑल द बेस्ट.
थँक्यू सो मच.
आम्ही आहोतच सगळे तुझ्या बरोबर
100%.